ਰਾਖਾ ਦੀ ਮੈਂ ਕੁਆਰੀਏ جناب علی سسی پڑھ کے جدو جوان ہوگی ہن کی لگا ہون 12 سالاں دی ہوگی پڑھ گی علم نیارا منہ زبانی پڑھے قرآنی میں نے نال سپارا نرم زبان پڑھے قرآن ہور درود ہزارا جو کہ پردہ سوئیو تردا ہو جائے پار اتارا بڑے تڑکے بزو کر کے کر دی یاد گفارا نت سویرے تسبی پھیرے میرے پروردگارا کلمہ پڑھ دی ذکر کر دی اے میرے غم خوارا پڑے نواز کھلے راز لگا ہون تارا اوسے ویلے ایک توبی کٹھے ہو کے اتے توبی دا دوارا مل دیا ایک سسی دا رشتہ لین واسطے آؤں پہلا بھی ہسیا جوڑی والے کیسے جواب کر کے آؤں صاحب توبی کٹھے ہو کے اتے توبی دے کار آ گیا تیا تیرے کار کے رشتہ جوان ہے اللہ نامے سانو اس بچی دا رشتہ دے دے اتے توبی نے صاف انکار کر دیتا کہ پائی صاحب میری پتری ہجے نادان ہے جدو برابط ہو جگی پھر میں ادا رشتہ کروں گا ہجے میرے گھر دے وچ بھی تنگی آ جدو انی گل اتے نے کہی تے توبی غصے ہو گئے غصہ انہوں نے کی کیتا ਉਹਨਾਂ ਨੇ ਕਿਹਾ ਅੱਛਾ ਬਈ ਜੇ ਤੂੰ ਸਾਨੂੰ ਨਹੀਂ ਉਹ ਰਿਸ਼ਤਾ ਦਿੱਤਾ ਹੁਣ ਤੈਨੂੰ ਪਤਾ ਲੱਗ ਜੂਗਾ। ਚੌਧਰੀ ਸਾਹਿਬ ਗੁੱਸੇ ਹੋ ਕੇ ਪਿੱਛੇ ਨੂੰ ਤੁਰੇ ਆਉਂਦੇ ਆ, ਇੱਕ ਦੂਜੇ ਦੇ ਨਾਲ ਗੱਲਾਂ ਬਾਤਾਂ ਕਰਦੇ ਆ ਵੀ ਲੈ ਵੀ ਅੱਤੇ ਨੇ ਸਾਨੂੰ ਤਾਂ ਜਵਾਬ ਦਿੱਤਾ, ਐਸ ਸ਼ਹਿਰ ਦਾ ਬਾਦਸ਼ਾਹ ਜਿਹੜਾ ਆਦਮ ਜਾਮ ਆ ਉਹਦੇ ਘਰ ਕੋਈ ਅੱਲਾ ਦੀ ਜ਼ਾਤ ਨੇ ਬੱਚੀ ਬੱਚਾ ਨੇ ਦਿੱਤਾ, ਜੇ ਉਹਨੂੰ ਚੱਲ ਕੇ ਖਬਰ ਕਰੀਏ ਉਹ ਅੱਤੇ ਧੋਬੀ ਦੇ ਕੋਲੋਂ ਜ਼ੋਰ ਨਾਲ ਵੀ ਰਿਸ਼ਤਾ ਲੈ ਲੂਗਾ। ਧੋਬੀ ਇਕੱਠੇ ਹੋ ਕੇ ਉਸ ਬਾਦਸ਼ਾਹ ਦੇ ਕੋਲ ਆ ਕੇ ਇੱਕ ਚੁਗਲੀ ਕਰ ਗਿਆ। ਜਨਾਬੇ ਅਲੀ ਧੋਬੀਆਂ ਨੂੰ ਵੀ ਨਹੀਂ ਪਤਾ ਸੀਗਾ, ਹੁਣ ਸੱਸੀ ਵੀ ਉਸੇ ਬਾਦਸ਼ਾਹ ਦੀ ਲੜਕੀ ਸੀਗੀ, ਇੱਕ ਜਾ ਕੇ ਚੁਗਲੀ ਕਰਦੇ ਆ, ਭਲਾ ਬਈ ਕਿਹੜਾ ਜਵਾਬ ਕਰਕੇ ਦੱਸਦੇ ਆ। ਪੈਦਾ ਹੋਈ جناب علی اس ویلے بادشاہ نے آرڈر دیتا کہ نفرا اتے توبی نو لیا کے میری کچہری دے وچ پیش کر دے. اسی طرح نفر نے اتے توبی نو نال لے کے بادشاہ دی کچہری دے وچ پیش کر دیتا. ایک بادشاہ آدم جام اتے توبی دے پاسوں سسی دا رشتہ منگدا پلا وی کیسے جواب کر کے منگدا. चौधरी साहब जदों आदम जाम बादशाह ने अते धोबी दे पासो रिश्ता मंगया अता धोबी कहन लगा बादशाह सलामत अनकार कोई नहीं मगर मैं अपनी पुत्री दा मशवरा लै लवां इजाजत लैके अपनी पुत्री दे कोल आ गया ससी दे कोल आ गया आके की लगा दसन के पुत्री अज बहुत बेइज्जती होई आ बादशाह आदम जाम ने तेरा रिश्ता मेरे पासों मंग लिया उस तरह नाले ता ससी नू दसदा नाले थरियार थरियार अता धोबी कंबी जांदा ससी कहंदी अब्बा जान जे मेरा रिश्ता भी उस बादशाह ने मंग लिया तेरे पासों जे ओदा मेरा जोड़ मेला नहीं आपां इस शहर नू छड़ जांगे किसे देश परदेश जाके आपां गुजर कर लांगे अब्बा जी तुसी कंबदे केड़ी गल तो आ अता धोबी कहण लगा पुत्री मूह छोटा गल वड्डी आ ओ आखण लगी अब्बा जी किस वास्ते कंबदे आ कहंदा तू ता पुत्री भी उसे बादशाह दियां चौधरी साहब ससी नू ता पता ही कोई नहीं सगा ओ जिहड़ा रुका संदूक दे विच बंद करके पाया सगा अते धोबी ने जदों ससी दे पेश कीता जद ससी ने देखिया पैरां दी मिट्टी निकल गई उसे वेले एक अपने बाप नू खत लिख दिया गल अते दी सुन के तो उसे वेले ससी रोंदी होके भर के सुन सुन गल्लां तेरियां मेरा कालजा धड़के झट कलम दवैत मंगा ली दो कागज दे भर के खत लिख दिया आदम जाम नू कागज पट्टां ते धड़के अब्बल हमद खुदा नू हरदम रहिए डर के वादर रसूल नू मैं आखा कलमा पढ़ के ओ दिहाड़ा याद करता
केड़ा भाई
जदों तैं संदूक बनाया कड़के मैनू बिच संदूक दे पाता बंद ससी नू करके बिच दरिया दे रोड़े आधी रात पहर दे तड़के मेरा मौत ने सराणा मलिया बैगी खारे चढ़ के मछली डूंगे सरदी आगी बिच कांगन दे हड़के ओड़क नदी किनारे आ गई मछली वांगो तड़के अगे अत्ता धोबी धोंदा कपड़े बिच पानी दे बढ़ के बाहर पानी ते कढ़िया मैनू बांध ते लै गया फड़ के उहने धी बना ली धर्म दी मैं बाजी जित ली हर के तू बाबल मैं तेरी पुत्री जिहदा साख मंगदा हड़के बेड़ा तेरा
ਮੈਨੂੰ ਛੋੜ ਕੇ
ਹਸ਼ਰ ਦਾ ਦਿਆੜਾ ਜਦੋਂ ਆਊਗਾ ਸ਼ਰੀਫ ਹਸ਼ਰ ਦਾ ਦਿਆੜਾ ਜਦੋਂ